पाठ पाच,
मराठी भाषा विविध पैलू। 13 मराठी भाषेच्या विविध बोली, एक झलक।
गट 3, छ
आ। माझी आई देवाला नमस्कार करीत असताना माझ्या आत्याने तिला विचारले,
देवापाशी काय मांगते?
त्यावर आई म्हणाली,
काय मांगू राजस, देवाचा एक बी हात रिकामा नाही, त्याले बी त्याची कामं हायती, आपली कामं आपूनच केली पाहिजे। त्यानं घर देलं, शेत जमीन देली, आणखी काय पाहिजे? आपण कष्टाचे धनी।